चीनीमंडी.com पॉडकास्ट।
देशातील 6 करोड शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित। आवेदन आणि आधार कार्डमध्ये असणाऱ्या चुकांमुळे देशातील 6 करोड शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत। कृषी एवं शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या PM शेतकरी टीमचा गोरखपूर येथील एका शेतकऱ्याच्या मोबाईलवर संदेश मिळाला। या संदेशातून स्पष्ट झालं की कागदपत्रांच्या गडबडीमुळे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेतील 3रा हप्ता बँकेच्या खात्यात पोहोचला नाही। असे तब्बल 6.25 करोड शेतकरी आहेत ज्यांना आधार व्हेरिफिकेशनमुळे अंतिम हप्ता मिळालेला नाही। व्हेरिफिकेशनच्या अभावामुळे देशातील 9 राज्यात शेतकऱ्यांना शेवटचा हप्ता मिळालेला नाही। देशात यावेळी 7.5 करोड शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। यामधील 2.25 करोड शेतकऱ्यांनाच शेवटचा हप्ता मिळालेला आहे। या योजनेचे 2 हप्ते लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणत्याही ओळखपत्राशिवाय देण्यात आले होते, पण तेव्हाच शेवटच्या हप्त्यासाठी आधार कार्डची अट ठेवण्यात आली होती। बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनवरून अशा लोकांचीही ओळख पटू लागली आहे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं योजनेचा लाभ घेतलेला आहे, आणि त्या लोकांच्या कागदपत्रांचीही दुरुस्ती केली जात आहे ज्यांच्या आवेदन आणि आधार कार्डावर नाव किंवा स्पेलिंगमध्ये अंतर आहे। योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्याला 3 वेळा 2-2 हजार रुपये शेतीसाठी देण्यात येतील। ज्यांची आधार कार्ड अपूर्ण आहेत त्यांनी ती अपडेट करून घ्यावीत असं कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं। तसंच जे शेतकरी या योजनेचा गैरफायदा घेत आहेत त्यांची माहिती या आधार व्हेरिफिकेशनमुळे समोर येईल।